भाषा आपली सर्वांचीच, लेख 14. भारतीय लिप्यांची एकात्मता. भारतीय भाषांसाठी रोमन लिपीच योग्य होईल आणि भारतीय लिप्यांचा गोंधळ आटोक्यात आणायचा असेल तर भारतीयांनी रोमन लिपी स्वीकारणं हा एकमेव रामबाण की जेम्स बॉन्ड उपाय आहे असा दावा करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थाही आपल्याकडे आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या ह्या सहिष्णू देशात त्या कार्यरत आहेत. कोणत्याही माणसाला काहीही सांगण्याचा अधिकार आपल्या पवित्र घटनेनं दिलेला आहे, नव्हे प्रदान केलेला आहे. असं झटकन न कळणारं किंवा अगडबंब काहीतरी म्हटलं किंवा लिहिलं की एकदम भारदस्त की शासकीय वाटतं की नाही. भारतीय लिप्यांची स्थिती गोंधळाची आहे हे सांगणाऱ्यांना भारतीय भाषांची आणि लिप्यांची जुजबी माहितीही नसते आणि त्या ऐकणाऱ्या सर्वसामान्य सहनशील भारतीयाला ती द्यायला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. अशा परिस्थितीत भारतीय भाषांच्या ऐक्यासाठी रोमन लिपीचा उपयोग करण्याची कल्पना ऐकून त्याला कुतूहल वाटतं. सर्वसामान्यांना असलेलं एकतेचं वेड हीच असते रोमनवाद्यांना लाभलेली मऊ भुसभुशीत जमीन. मग काय, ते सरळ कोपरानंच खणायला सुरुवात करतात. समोरचा माणूस ऐकत राहतो, उलटे सुलटे प्रश्न विचारत नाही, त्यामुळे त्याचं ब्रेन वॉशिंग चालूच राहतं. ज्या एकात्मतेचं मृगजळ भारतीयांपुढे निर्माण करण्याचा प्रयत्न होतो ते मुळातच किती निराधार आहे, खोटं आहे हे त्या बिचाऱ्यांना ठाऊक तरी असतं की नाही कोण जाणे. रोमन लिपी एकच आहे असा प्रचार सातत्यानं केला जातो तोच मुळात धादांत खोटा आहे, कारण त्या लिपीत अक्षरांचा आकार म्हणजे आकृती कदाचित एकसारखी दिसत असेल. म्हणजे इंग्लिश, फ्रेंच, जर्मन वगैरे भाषांसाठी मुख्य अक्षरं तीच आहेत असं म्हटलं तरी प्रत्येक भाषेत त्या अक्षरांचे उच्चार बदलतात. फार काय, खुद्द इंग्लिश भाषेत सुद्धा ए ह्या अक्षराचे 10 प्रकारचे उच्चार होतात. उदाहरणार्थ कॅट, केन, टॉक इत्यादी. मग उद्या ही कुडमुडी रोमन लिपी आपल्या भारतीय भाषांसाठी वापरायची झाली तर प्रत्येक भाषेनुसार तिच्यातल्या तथाकथित समान समजल्या जाणाऱ्या अक्षरांचे अनेक प्रकारचे उच्चार होतील. भाषेनुसार तिच्यातल्या 26 अक्षरांच्या डोक्यावर, पायाखाली, अलीकडे, पलीकडे, पोटात वगैरे नाना प्रकारच्या किमान 30-40 खुणा येतील. जर्मन भाषेलाच रोमन लिपीत 4 जादा अक्षरांची जोड द्यावी लागली. कॅपिटल ए आणि त्याच्यावर 2 टिंब, स्मॉल ए त्याच्यावर 2 टिंब, कॅपिटल ओ त्याच्यावर 2 टिंब, स्मॉल ओ त्याच्यावर 2 टिंब, कॅपिटल यू त्याच्यावर 2 टिंब, स्मॉल यू त्याच्यावर 2 टिंब आणि एस. फ्रेंच भाषेत रोमनच्या 26 अक्षरांच्या जोडीनं थोड्या थोडक्या नाही तर आणखी 13 खुणा लागतात. ग्राव, एग्यू, सिर्कोफ्लेक्स आणि त्रेमा ह्या खुणा ए, ई, ओ, यू ह्या अक्षरांच्या डोक्यावर दिल्या जातात आणि सेदीय ही खूण म्हणजे स्मॉल सी आणि त्याच्याखाली 3 अक्षराच्या खाली शेपटीसारखी दिली जाते. तेव्हा ह्या प्रकारे भारतीय भाषांसाठी रोमन लिपीत नक्की किती नवी अक्षरं आणि खुणा घालाव्या लागतील या जोडतोडीचा किंवा तडजोडीचा पद्धतशीर हिशेबच अजून कोणी मांडलेला नाही आणि हा सारा खटाटोप केल्यावर तिच्यात एकतावाद्यांना अपेक्षित असलेली एकता साधेल. आज भारतात वरवर पाहता जरी 8-10 लिप्या आहेत असं वाटत असलं तरी त्या सर्वांची पद्धत एकच आहे, उच्चारही एकाच प्रकारचे आहेत, कारण ह्या अनेक वाटणाऱ्या लिप्यांचा मूलाधार एकच आहे, तो म्हणजे ब्राह्मी लिपी. खरं म्हणजे भारतात आजही एकच लिपी आहे असं म्हणणंच योग्य ठरेल. जे भेद वाटतात ते केवळ प्रादेशिक आहेत. लिप्या अनेक नसून देवनागरीचीच ती विविध प्रादेशिक रूपं आहेत. रोमन लिपीप्रेमिकांप्रमाणेच देवनागरी लिपीप्रेमिकांचा पण एक अतिरेक गट आपल्याकडे आहे. हा गट इतर भारतीय संघटनांप्रमाणेच तसा दुर्बळ असला तरी वैचारिकदृष्ट्या अतिरेकीच म्हणावा लागेल. भारतातल्या सर्व भाषांनी आपापली लिपी त्यागून देवनागरीचा वापर करावा असं त्यांना मनापासून वाटतं. भारताच्या एकात्मतेसाठी ते आवश्यक आहे असा प्रचारसुद्धा ते हिरीरीनं करतात, पण त्यांचा क्षीण आवाज फारसा कोणापर्यंत पोहोचत नाही. भारतात खूप लिप्या आहेत हाच मुळात भ्रम आहे. आहेत ती देवनागरीचीच प्रादेशिक रूपं. मग कन्नड किंवा तमिळनं आपलं प्रादेशिक वळण बदलण्याची काय गरज आहे? ती प्रादेशिकता अत्यंत स्वाभाविक आहे, सुंदर आहे, आणि मुख्य म्हणजे तिच्या प्रादेशिक रूपानं भारतीय एकतेला कुठेही बाधा येत नाही. मुद्रणकलेत आज होत असलेल्या क्रांतिकारक बदलांमुळे देवनागरीची प्रादेशिक वळणं आज पुन्हा जवळ येऊ लागली आहेत. मलयाळमच्या लिपीतले बदल ऑला मिळालेलं स्थान, बंगालीत देवनागरी सदृश झालेले बदल जिज्ञासूनी अवश्य पहावेत. आता ते प्रादेशिक वळण झटकन लक्षात येत नाही अशी कोणाची प्रामाणिक अडचण असेल तर गोष्ट वेगळी. अडचण प्रामाणिक असेल तर त्यावर उपाय शोधता येतात, आणि ह्या तथाकथित समस्येवर तर उपाय आहेतच. भारतातील कोणतीही प्रादेशिक लिपी देवनागरी येणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य माणसाला खरोखरच तळमळ असेल तर एका दिवसात नव्हे केवळ 2-4 तासात सहजपणे शिकता येते. मग अशा परिस्थितीत ते प्रादेशिक वळणच मोडीत काढण्याची काय गरज आहे? ब्राह्मी लिपीतलं अक्षरलेखन हळूहळू बदलत गेलं. ज्या काळात मुद्रणासारख्या प्रभावी साधनांचा अभाव होता त्या काळात असे बदल स्वाभाविकच होते. ह्या साऱ्या बदलांचा पद्धतशीर अभ्यास अनेक विद्वानांनी केलेला आहे, त्यावर चांगली ग्रंथरचना केलेली आहे, त्यातले बारकावे स्पष्ट करून दाखवलेले आहेत, त्या बदलांची कारणं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिपी विषयातले बरेचसे जाणकार आणि चांगली साधनं आपल्याकडे उपलब्धही आहेत, पण त्यांचा उपयोग करून लिपीचा बागुलबुवा दूर करावा असं मात्र कोणालाही वाटत नाही. सध्या आढळतात ते फक्त 2 टोकांचे अतिरेकीच. भारतीय विद्यार्थ्याला, प्रौढ विद्यार्थ्याला किंवा नवसाक्षराला नव्हे, त्याच्या शालेय जीवनातच भारतीय लिप्यांचा व्यवस्थित परिचय करून दिला तर त्यालाच त्याचा उपयोग होईल. कोल्हापुरातून निघालेला आपल्याकडचा एखादा शिकला सवरलेला मराठी माणूस बसमध्ये बसून 2 तासात बेळगावच्या स्टँडवर उतरल्या निरक्षर बनतो. बसवरच्या दुकानांवरच्या पाट्याही त्याला वाचता येत नाहीत. अशा माणसाला एक वेळ कन्नड भाषा येत नसली तरी चालेल, पण त्याला जर कन्नड लिपी वाचता येत असेल तर बऱ्याचशा अडचणी सहज दूर होऊ शकतील. भारतीय एकात्मतेसाठी किंवा देशाच्या भल्यासाठी, भारतीय एकात्मतेसाठी वगैरे नव्हे तर विशुद्ध स्वार्थासाठी, म्हणजे इतर कुणाचं नुकसान न करता, कोणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष न लुबाडता, स्वतःचं भलं करणाऱ्या विशुद्ध स्वार्थासाठी, आपल्याच भल्यासाठी लिपी येणं, लिप्या येणं, किमान वाचता येणं महत्त्वाचं आहे, आणि ते आहेही सहज जमणारं सोपं काम. त्यासाठी पाहिजे जबरदस्त इच्छा आणि फक्त एक दिवस.